अनुवाद अध्याय चार. आता अहो इस्रायल लोक हो, मी जे नियम आणि आज्ञा सांगतो त्या नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत राहाल, आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हास देणार आहे त्याचा ताबा घ्याल. माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही कमी किंवा अधिक असे काही करू नका, अशासाठी की तुमचा देव ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हास देत आहे त्या तुम्ही पाळाव्या. बालपौराच्या विषयी परमेश्वराने काय केले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे बालपौराच्या नादी लागले त्यांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले आहे. परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहात. पहा, माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हास शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घेण्यास जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले. त्यांचे काटेकोरपणे पालन करा, म्हणजे तुम्ही सुज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासियांना कळेल. हे नियम ऐकून ते म्हणतील, खरेच हे महान राष्ट्र बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. आपण आपला देव परमेश्वर याचा दावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो. असे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हास दिली तसेच नियमशास्त्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे? पण तुम्ही हे डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे, नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला नातवंडांना त्यांची माहिती द्या. ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्या समोर उभे होता तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलाबाळांनाही तशीच शिकवण देतील. मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळे कुट्ट ढग आणि अंधार पसरला होता. परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हास आवाज ऐकू आला पण तुम्ही कोणती आकृतीही पाहिली नाही, फक्त वाणी ऐकू आली. परमेश्वराने आपला करार करून तुम्हास सांगितले. त्याने तुम्हास 10 आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हास आज्ञा दिल्या. त्याने त्या आज्ञा 2 दगडी पाट्यांवर लिहून दिल्या. त्याच वेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होता तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी व नियम परमेश्वराने मला तुम्हा शिकविण्यास सांगितले. होरेब पर्वतावरून अग्नीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्या दिवशी तो तुम्हास दिसला नाही कारण त्यास कोणताही आकार नव्हता. तेव्हा जपून असा, कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करून स्वतःला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करू नका. जमिनीवरील संचार करणारे प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी, जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशा सारख्या कशाचीही प्रतिमा करू नका. तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहताना हपकून जाऊ नका. त्यांच्या पुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करू नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांस देऊन ठेवल्या आहेत. पण तुम्हास परमेश्वराने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हास स्वतःचे खास लोक केले. जणू लोखंड वितळविण्याच्या धगधगत्या भट्टीतून त्याने तुम्हास बाहेर काढले आणि तुम्ही त्याच्या वतनाचे लोक आहात. तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने शपथेने सांगितले की मी यार्देन नदी पलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या वतनात तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला प्रवेश नाही. त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदी पलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या. तेथे तुमचा देव परमेश्वर याने तुमच्याशी केलेला पवित्र करार विसरू नका व त्याच्या आज्ञा पाळा. कोणत्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करू नका, कारण मूर्तीपूजेचा त्यास तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे. तुम्हास पुत्र पौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरी मूर्ती कराल आणि आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते कराल तर त्यास क्रोध येईल. तर आज मी तुम्हा सावध करत आहे, याला स्वर्ग आणि पृथ्वी साक्षी आहेत. ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल. तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल. परमेश्वर देव तुम्हास वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील. तेथे तुम्ही मनुष्यांनी घडवलेल्या दगडी अगर लाकडी दैवतांची जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत कि वास घेत नाहीत अशांची सेवा कराल. परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास आपल्या देवाला पूर्ण जीवे भावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल. या सर्व गोष्टी घडतील. तुम्ही संकटात पडाल तेव्हा तुम्ही पुन्हा आपला देव परमेश्वर याच्याकडून परतून याल व त्यास शरण जाल. आपला देव परमेश्वर दयाळू आहे, तो तुम्हास अंतर देणार नाही, तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही. असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवण बघा, तुमच्या जन्माआधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर मनुष्य निर्माण केला तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकण्यात तरी आहे का? अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे? दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना. पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वतः पाहिले. त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज याद्वारे भयप्रद कार्य केली. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने तुम्हास हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. तुम्हास शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले. त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हास आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला. तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करू दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हास राहण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे. तेव्हा वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा. आज मी तुम्हास त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल. मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली अशासाठी की पूर्वी काही वैर नसताना अजाणतेपणी एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्यास यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा, मृत्यूदंडाला सामोरे जावे लागू नये. ही ती नगरे अशी: रौबेन वंशासाठी रानातील माळावरचे बेसेर नगर, गाद वंशासाठी गिलाद प्रदेशातील रामोत नगर आणि मनुष्यच्या वंशासाठी बाशान प्रदेशातील गोलान नगर. इस्रायल लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर मोशेने त्यांना हे नियमशास्त्र दिले. इस्रायली लोक मिस्रातून बाहेर आले तेव्हा मोशेने हे निर्बंध सांगितले. ते बेथ पौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्दन नदीच्या पूर्वेला होते, म्हणजेच हेजबोन नगरातील अमोऱ्यांचा राजा सिहोन याला पराजित केले. त्याच्या देशात यार्दनीच्या पूर्वेस म्हणजे बेथ पौराच्या समोरील खोऱ्यात मोशे आणि इस्रायलाच्या लोकांनी मिसर देशातून बाहेर पडल्यावर सिहोनाचा पराभव केला होता. त्यांनी हा देश आणि बाशानाचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्दन नदीच्या पूर्वेकडे राहत असत. अर्नोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सरळ सिरियोन म्हणजेच हर्मोन पर्वतापर्यंतचा हा प्रदेश पसरलेला आहे. यार्दन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा म्हणजे मृत समुद्रापर्यंतचा विस्तार आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.